महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अगदी चहाच्या टपरीपासून ते मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीपर्यंत सर्वत्र ज्यांच्या गाण्यांवर तितकंच भरभरून प्रेम केलं जातं ते जागतिक दर्जाचे संगीतकार म्हणजे अजय अतुल. पुण्यातील एका सर्वसामान्य कुटुंबात जन्माला येऊन संगीताचं कोणतंही शास्त्रशुद्ध शिक्षण न घेता सुरू झालेला अजय अतुल यांचा हा प्रवास आज त्यांना भारतातील सुप्रसिद्ध अशा संगीतकारांमध्ये घेऊन गेलाय. जोगवा, नटरंग, फँड्री, सैराट असे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेले चित्रपट, तर जत्रा, सावरखेडे गाव, उलाढाल, लय भारी, जाऊ द्याना बाळासाहेब, चेकमेट, वेड, चंद्रमुखी, महाराष्ट्र शाहीर असे प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलेले चित्रपट अजय अतुल यांनी आपल्या संगीतानं अधिक प्रभावशाली केलेत. क्लासेस आणि मासेस अशा दोन्ही प्रवर्गांना भावेल असं संगीत त्यांनी तयार केलंय. केवळ मराठी चित्रपटसृष्टीच नव्हे तर हिंदीमध्येही सिंघम, अग्निपथ, धडक, बोल बच्चन, झीरो, झुंड, तान्हाजी, आदिपुरुष, राम सेतू, थग्स ऑफ हिंदुस्तान अशा दमदार सिनेमांना संगीत देऊन त्यांनी आपली एक वेगळी ओळख सिद्ध केली आहे. कला ही एखाद्याला शिकवता येत नाही, तर ती आतून स्फुरावी लागते. या ओळीचा सार्थ प्रत्यय अजय अतुल या जोडीकडे पाहून येतो. त्यांच्या याच कलेची दखल अनेक पुरस्कारांनी घेतली. जोगवा या चित्रपटासाठी मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार म्हणजे जणू त्यांच्या शिरपेचात खोवला गेलेला मानाचा तुरा आहे. अजय अतुल यांनी खऱ्या अर्थानं मराठी सिनेमा, मराठी संगीत यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख प्राप्त करून दिली आहे. मराठी चित्रपटसृष्टीला अनेक सुपरहिट सिनेमे देणारी ही जोडी म्हणजे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा मानबिंदू आहे. हिरोदिया करंडकाच्या 50व्या वर्षातील पारितोषिक वितरण समारंभात आपले मनापासून स्वागत.